दानियल अध्याय 3. नबुकदनेस्सर राजाने सोन्याचा एक पुतळा केला. त्याची उंची 60 हात आणि रुंदी 7 हात होती. त्याची स्थापना त्याने बाबेल प्रांताच्या दुरा मैदानात केली. नंतर नबुकदनेस्सर राजाने स्थापलेल्या त्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी एकत्र होण्यास आपले प्रांताचे प्रशासक, प्रादेशिक प्रशासक, स्थानिक प्रशासक, सोबतचे सल्लागार, खजिनदार, न्यायाधीश, दंडाधिकारी आणि प्रांतातले सर्व उच्च मुख्याधिकारी यास निरोप पाठवला. नंतर प्रांताचे प्रशासक, प्रादेशिक प्रशासक, स्थानिक प्रशासक, सोबतचे सल्लागार, खजिनदार, न्यायाधीश, दंडाधिकारी आणि प्रांतातले सर्व उच्च मुख्याधिकारी यासाठी एकत्र आले की नबुकदनेस्सर राजाने स्थापित केलेल्या पुतळ्याचे समर्पण व्हावे. तेव्हा दवंडी देणारा ओरडला, अहो, विविध देशाच्या विविध भाषांच्या लोकांनो, ज्यावेळी तुम्ही शिंग, बासरी, सतार, वीणा, पुंजी आणि सर्व प्रकारची वाद्ये यांचे संगीत ऐकाल, त्यावेळी त्या सुवर्ण पुतळ्यास दंडवत करा, ज्याची स्थापना नबुकदनेस्सर राजाने केली आहे. जो कुणी फालता पडून त्यास नमन करणार नाही, त्यास लगेच त्या क्षणाला जळत्या अग्नीच्या भट्टीत टाकले जाईल. मग शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी इत्यादी वाद्यांचा आवाज ऐकताच विविध देशाच्या विविध भाषेच्या लोकांनी त्या सुवर्ण पुतळ्यास पालथे पडून दंडवत केले, जो नबुकदनेस्सर राजाने स्थापिला होता. आता यावेळी काही खासद्यांनी जवळ येऊन यहुदांवर दोषारोप केला. ते नबुकदनेस्सर राजास म्हणाले, महाराज चिरयो असा, महाराज तुम्ही असे फरमान काढले आहे ना की जो कोणी शिंग, बासरी, सतार, वीणा, पुंगी आणि इतर वाद्यांचा आवाज ऐकतो त्याने सुवर्ण पुतळ्यास दंडवत करावे. जो कोणी त्यास पाया पडून नमन करणार नाही त्यास लगेच त्या क्षणाला तप्त अग्नीच्या भट्टीत टाकण्यात येईल. आता येथे काही यहुदी आहेत ज्यांची नेमणूक तुम्ही बाबेलच्या प्रांतात केली. त्यांची नावे शद्रक, मेषक, अबेदनगो ही आहेत. हे लोक राजा आपली पर्वा करत नाहीत. ते तुमच्या देवास नमन करत नाहीत, त्याची सेवा करत नाहीत किंवा तुमच्या पुतळ्यास दंडवत करत नाहीत ज्याची तुम्ही स्थापना केली आहे. तेव्हा नबुकदनेस्सर राजाने रागात संतप्त होऊन शद्रक, मेषक, अबेदनगो यास घेऊन या अशी आज्ञा केली. तेव्हा लोकांनी त्यांना राजापुढे सादर केले. नबुकदनेस्सर त्यांना म्हणाला, काय तुम्ही शद्रक, मेषक, अबेदनगो आपल्या मनाची तयारी केली की तुम्ही माझ्या स्थापलेल्या सुवर्ण पुतळ्यास नमन करून त्यास दंडवत करणार नाही? आता जर तुम्ही तयार आहात तर जेव्हा तुम्ही शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी आणि इतर वाद्यांचा आवाज ऐकाल तेव्हा तुम्ही या पुतळ्यापुढे उपडे पडून दंडवत कराल तर बरे, पण जर तुम्ही नमन करणार नाही तर तुम्हास त्वरित तप्त अग्नीच्या भट्टीत टाकण्यात येईल. तुम्हास माझ्या हातातून सोडविणारा असा कोण देव आहे? शद्रक, मेषक, अबेदनगो यांनी राजाला उत्तर दिले की हे नबुकदनेस्सर, या बाबतीत उत्तर देण्याचे आम्हास प्रयोजन नाही. जर काही उत्तर आहे तर ते हे की ज्या देवाची आम्ही सेवा करतो तो आम्हास तप्त अग्नीच्या भट्टीतून काढण्यास समर्थ आहे आणि महाराज तो आम्हास आपल्या हातून सोडविल. पण जर नाही तर महाराज हे आपणास माहीत असावे की आम्ही तुमच्या देवाची उपासना करणार नाही आणि त्याच्यापुढे आम्ही पालथे पडून त्यास दंडवत करणार नाही. नबुकदनेस्सर रागाने संतप्त झाला. त्याचे शद्रक, मेषक, अबेदनगो विरुद्ध त्याची मुद्रा पालटली. त्याने आज्ञा केली की भट्टी नेहमीपेक्षा 7 पटीने तप्त करण्यात यावी. नंतर त्याने आपल्या सैनिकातील काही बलवान पुरुषास आज्ञा केली की शद्रक, मेषक, अबेदनगो यांना बांधा आणि तप्त भट्टीत टाका. ते बांधलेले असताना त्यांनी आपले पायमोजे, सदरे, झगे आणि इतर वस्त्रे घातले होते आणि त्यांना तप्त भट्टीत टाकण्यात आले. राजाची आज्ञा सक्त असल्याने ती भट्टी फारच तप्त केलेली होती. शद्रक, मेषक, अबेदनगो यांना ज्यांनी भट्टीत टाकले ते सैनिक तिच्या ज्वालेने मरण पावले. तेथे ते पुरुष शद्रक, मेषक, अबेदनगो हातपाय बांधलेले असे त्या भट्टीत पडले. नंतर नबुकदनेस्सर चकित होऊन त्वरित उभा राहिला. त्याने आपल्या सल्लागारास विचारले, आपण त्या तिघांना भट्टीत बांधून टाकले ना? त्यांनी उत्तर दिले, निश्चित राजे. तो म्हणाला, मला असे दिसते की 4 माणसे आगीत मोकळे फिरत आहेत. त्यांना काही एक दुखापत झालेली नाही. चौथ्याचे तेज हे जणू देवपुत्रासारखे आहे. तेव्हा नबुकदनेस्सराने धगधगत्या भट्टीच्या दाराजवळ येऊन त्यांना हाक मारली, शद्रक मेषक अबेदनगो सर्वोच्च देवाच्या दासांनो बाहेर या. येथे या नंतर शद्रक मेषक अबेदनगो अग्नीतून बाहेर आले. तेथे जमलेले प्रांताधिकारी, प्रशासक, प्रादेशिक प्रशासक, स्थानिक प्रशासक, इतर प्रशासक आणि राजाचे सल्लागार यांनी त्यास पाहिले. त्यांच्या शरीरावर अग्नीच्या जखमा नव्हत्या, त्यांचा एकही केस होरपळला नाही, त्यांना अग्नीचा वासही लागला नाही. नबुकदनेस्सर म्हणाला, या आपण शद्रक मेषक अबेदनगो यांच्या देवाचे स्तवन करूया, कारण त्यांनी आपला देवीदूत पाठवला आणि ज्या आपल्या सेवकांनी त्यावर भरोसा ठेवला आणि राजाची आज्ञा पालटवली आणि आपल्या देवाशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवाची सेवा करू नये किंवा दुसऱ्या कोणालाही नमन करू नये म्हणून आपली शरीरे अर्पिली, त्यांना त्याने सोडवले आहे. त्यामुळे मी ठराव करतो की कुणीही लोक, कुठल्याही देशाचे, कोणती भाषा बोलणारे जर शद्रक मेषक अबेदनगो यांच्या देवाच्या विरोधात बोलतील तर त्याचे तुकडे करण्यात येतील आणि त्यांच्या घराचे उकरडे करण्यात येतील, कारण अशा प्रकारे सोडविणारा दुसरा कोणता देव नाही. नंतर राजाने शद्रक मेषक अबेदनगो यांना बाबेलच्या पारंगण्यात बढती दिली.